समृद्धी अमित शेलार आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. आपण केंद्रात ज्या संस्कृत प्रार्थना म्हणतो त्याचं स्वामी मकरंदनाथांनी समश्लोकी सुबोध मराठी भाषांतर केलेलं आहे ते आपण सद्भक्त सौभाग्यवती अमृता कुलकर्णीकडून ऐकूया.
कल्याण करुणाकारी कैवल्यानन्ददायक संसार ताप शमवी समर्थ समदर्शक स्वयं प्रकाश संसिद्धि स्वरूपानंद सद्गुरु शांति शुचिर्गुणी पूज पावसेता यतीश्वरु सोहं सिद्धि सुसंपन्ना नादसंधानिजोषित वीतरागी विशेषत्वे गुरु तो मज रक्षित गुरु तो मज रक्षित ज्ञानेशां पदपद्मलुब्धभ्रमरा शिष्या स्वरूपांकिता संतांचा वचनीरती पथिकतु साक्षीत्वता रक्षिता संसारी जणु एकनाथ दुसरा तुकया परिपूर्णता सोहं कृतार्थ माधवयति चरणांसि वन्दुवता चरणांसि वन्दुवता स्वामी माधवनाथ अंकित भला वैराग्य सिंधु तथा प्रेमळ भक्त सुशांत दांत प्रिय सखा मायाळ मेधाविता सोहं बोध पवित्र जीवन जगे मोक्ष श्रिया मंडिता नमितो मकरन्दनाथ सदया सम्भाळि दीनाथा नमितो यति मकरन्दनाथ सदया सम्भाळि दीनाथा सम्भाळि दीनाथा सम्भाळि
आपण संतांकडे का जातो? कारण ते आपल्यावर निर्व्याज निरपेक्ष प्रेम करतात. संतांची गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःख लेश. संत आपल्या अवगुणांसकट आपला स्वीकार करतात, आपल्या पुढे आत्मज्ञानाचं ध्येय ठेवतात. आपण आहोत तिथून ते आपल्याला पुढे नेतात, आपली आपल्या साधनेची परोपरीने काळजी घेतात, प्रसंगी कडक शब्दात आपली कान उघडणीही करतात. सद्गुरु हे तर संत कुळातील शिरोमणी. आपले आई वडील, आपले इतर कुटुंबीय यांची आणि आपली भेट ही तर या जन्मापुरती, पण सद्गुरु आणि शिष्याची गाठ तर जन्मजन्मीची. आपल्यासाठी आपले सद्गुरु पुन्हा पुन्हा जन्म घेतात, त्यांचा देह पोतेऱ्यासारखा झिजवतात. आपण कसा वागायला पाहिजे हे स्वतः आचरून आपल्या समोर ठेवतात. प्रभू रामचंद्रांचं नाव घेतलं की आपल्याला रामायण आठवतं, श्रीकृष्ण म्हटलं की त्याचा लीला भगवद्गीता आठवते, तसंच माझी स्वामीजी म्हटलं की काय काय आठवतं बरं. आपल्याला त्यांचं झालेलं प्रथम दर्शन, त्यांचा साधेपणा, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या न्यायाने त्यांची प्रगल्भ प्रवचनं, दिंडीत तल्लीन होऊन जाणारे स्वामीजी, एखाद्या विनोदावर अगदी लहान मुलाप्रमाणे खळखळून हसणारे स्वामीजी, आपल्या सद्गुरूंच्या आठवणीने अत्यंत भावविभोर झालेले स्वामीजी, पंढरपुरात पांडुरंग दर्शनाच्या वेळेला देहभाव विसर्जित झालेले स्वामीजी, एक ना अनेक त्यांचं अंगचरित्रच आठवणींच्या रूपाने आपल्या नजरेसमोर उभं राहतं. आज या प्रसंगी परमपूजनीय स्वामी माधवनाथांची प्रकर्षाने आठवण होते. त्यांचा वाढदिवस जेव्हा साजरा होत असेल तेव्हाही अगदी असंच वातावरण सर्व साधकांना अनुभवायला मिळालं असेल. थोर पुरुषांचे संतांचे वाढदिवस आपण साजरे का करतो? त्यानिमित्ताने त्यांच्या गुणांचं आपण पुन्हा पुन्हा अवलोकन करतो, आपल्याला कुठपर्यंत पोचायचं आहे त्याची उजळणी आपण करतो, आणि त्यात जर आपल्या सद्गुरूंचं चरित्र आपण पाहणार असू तर अगदी दुधात साखरच. कसं आहे की साखर कितीही वेळा खा तिचा गोडवा काही कमी होत नाही, त्याचप्रमाणे स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचं जितक्यांदा चिंतन करावं, जितक्यांदा त्यांचा आठव करावा, तितक्यांदा स्वामीजींच्या सहवासाचा आनंद आपल्याला मिळत राहतो. काय विशेष असतं त्यांच्या चरित्रात ज्यामुळे ते नित्य नूतन वाटत राहतं? इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, सक्सेसफुल पीपल डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. स्वामीजींचं जीवनही अगदी चार चौघांसारखंच आहे, पण निग्रहाने आणि जिद्दीने त्यांनी ते या उंचीवर आणून ठेवलं आहे. लहानपणापासूनच त्यांना भगवंताची अत्यंतिक ओढ होती, त्यासाठी ध्यानादी साधना त्यांनी वयाच्या 15व्या वर्षापासूनच सुरू केली. आत्मज्ञानाचं ध्येय ठरवल्यानंतर त्याचा सतत त्यांनी पाठपुरावा केला, या ध्येयाचं कधीही विस्मरण होऊ दिलं नाही. पुढे सद्गुरूंची भेट झाल्यानंतर त्यांचा भाव अधिक दृढ झाला, त्यांनी स्वामी कार्यात स्वतःला झोकून दिलं. त्यांची मोठ्या स्वामीजींच्या ठिकाणी इतकी निष्ठा होती की एखाद्या वेळेला जर त्यांना केंद्रात यायला जमलं नाही तर मागाहून ते केंद्रात येऊन केंद्राच्या पायरीला नमस्कार करून जात असत. केंद्राच्या प्रत्येक उपक्रमात त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. मोठ्या स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर मंडळाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. मोठ्या स्वामीजींचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्यांनी आपल्याला स्वामी मकरंदनाथांकडे अगदी अलगद सोपवलं. स्वामीजींनी मोठ्या मायेने कृपाळूपणे सर्व साधकांना सांभाळलं, त्यांना केंद्राशी जोडून ठेवलं. भगवान आदिनाथांपासून सुरू झालेल्या नाथ संप्रदायातील हे सद्गुरुतत्व स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने आपल्याला लाभत आहे. स्वामी माधवनाथांनी लावलेल्या रोपाचं स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि त्यांच्या या कार्यात त्यांना परमपूज्य मधुराताईंची अगदी तोलामोलाची साथ मिळाली आहे. काही वर्षांपूर्वी माझी एक मैत्रीण प्रथमच केंद्रात आली होती. स्वामीजींना पाहिल्यानंतर तिची पहिली प्रतिक्रिया होती की किती साधे आहेत तुमचे स्वामीजी. त्यांचा हा साधेपणा सर्व साधकांना आकृष्ट करतो, त्यांच्याशी बांधून ठेवतो. अंतरी गेलिया अमृत, बाह्य काया लखलखीत. स्वामीजी जेवढे प्रेमळ आहेत तेवढं त्यांचं वागणंही अगदी सहज आहे. मोठेपणाची जाणीवही त्यांना स्पर्श करत नाही. त्यांची गुणग्राहकताही अनेक प्रसंगांमधून आपण अनुभवली आहे. त्यांच्या प्रवचनांमधून सत्संगांमधून स्वामीजी निसंदिग्ध मार्गदर्शन करत असतात. त्यांचे विचार, त्यांची मतं ते अगदी स्पष्ट शब्दात आणि सहज मांडतात, याचा अनुभव आपल्या सर्वांना आहेच. एखाद्या गोष्टीचा परिपूर्ण सारासार विचार करणं ही तर स्वामीजींची खासियत. कुणाच्याही लक्षात न आलेला मुद्दा जेव्हा ते मांडतात तेव्हा त्यांच्या विचारांची व्यापकता आपल्याला लक्षात येते. किती गंमत आहे ना, गुणातीत असलेल्या स्वामीजींना स्वामीजींचं गुणवर्णन करताना आपली वाणी थकून जाते. आपण त्यांना प्रकृतीच्या अंगाने बांधू पाहतो तर ते त्याही पलीकडे जाऊन आपल्याला तिथपर्यंत येण्यासाठी खुणावत असतात. त्यांचा वाढदिवसाचा सोहळाही वस्तुतः आपल्याचसाठी आहे, आपल्याला त्यांच्याकडून सतत प्रेरणा मिळत राहावी म्हणून. बाकी त्यांची अपेक्षा एवढीच आहे की आपण नियमित साधना करावी, नियमित केंद्रात यावं, सोहमचं अनुसंधान ठेवावं. बरं, हे सगळं कशासाठी? तर आपलीच या जन्मवरणाच्या फेऱ्यांमधून सुटका व्हावी, आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती व्हावी म्हणून. खरोखर इतकी निस्वार्थ कामं गुरुमावळींशिवाय कोणाला असणार? आज या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्यातल्या प्रत्येकालाच आपले भाव प्रगट करावेत असं वाटत आहे. परंतु आपले सर्वांचे प्रातिनिधिक भाव एका मुलाखतीद्वारे समोर येणार आहेत. स्वामीजी केंद्रात येण्या लागण्यापासूनचे त्यांचे सहकारी, त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे सुरूड असे सद्भक्त पंकजदा करवंड आज स्वामीजींच्या मुलांची, चिरंजीव मंदार आणि चिरंजीव केदार यांची मुलाखत घेणार आहेत. पंकजदा खूप वर्षांपासून स्वामीजींबरोबर कार्यरत असल्यामुळे ते स्वामीजी आणि त्यांचे कुटुंबीय यांना अगदी जवळून ओळखतात. या दोघा मुलांना आपले स्वामीजी कसे जाणवले, कसे भावले हे उलगडणार आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज मोठा आनंदाचा दिवस आपण साजरा करतो आहोत. स्वामीजींचा 55वा वर्धापन दिन आपण साजरा करतो आहोत. स्वामीजींचा जन्म 22 मे 1957 रोजी झाला. आपण सर्वजण पाहतो आणि अनुभवतो पांडुरंगाचं नाव नुसतं घेतलं, गोपालकृष्णांचं नाव नुसतं घेतलं की स्वामीजी भावविभोर होऊन जातात. कुठेतरी ही जन्मोजन्मींची बांधलेली अशी मोट आहे असं वाटतं. स्वामीजींच्या मातोश्रींशी मी सहज बोलत होतो तेव्हा त्यांनी एक हृदय आठवण मला अशी सांगितली. भोरला लहानपणी स्वामीजींच्या समोर फडणीस म्हणून राहायचे आणि त्यांची मोठा गोठा त्यांचा होता, त्याच्यात गाई म्हशी अशा होत्या. साधारणतः गाई म्हशींना सकाळी चारा घातला जातो आणि संध्याकाळी चारा घातला जातो आणि गळ्यात घुंगरू असल्यामुळे त्याचा आवाज होतो. एक दिवस फडणीस काकूंना दुपारी आवाज ऐकू यायला लागला म्हणून त्या घाईघाईनी गोठ्यामध्ये आल्या आणि त्यांनी बघितलं तर लहानगा मकरंद त्या गव्हाणीमध्ये चढून सगळ्या पेंड्या काढून प्रत्येक गाई आणि म्हशीच्या समोर ठेवत होता। ही आठवण ऐकली मात्र आणि असं वाटून गेलं की गोपालकृष्णांचं नातं ते तेव्हापासून जपून आहेत। लहानपणी स्वामीजी कसे होते बर, आपल्याला आता जे धीर गंभीर भावविभोर असं त्यांचं दर्शन होतं, थोडेसे खोडकर आणि खट्याळ देखील होते। दुपारच्या वेळी भोरलाच त्यांच्या समोर जोशी म्हणून राहायचे। एक दिवस कोणाला न सांगता त्यांच्या माझघरात जाऊन स्वारी बसली। आई आणि आजी कासावीस झाल्या, हा गेला कुठे? आणि आजी म्हणायला लागली, अगं बाजाराचा दिवस आहे, कोणीतरी उचलूनही नेला असेल, दिसायला गोड होते। पण आईंनी सांगितलं की असं काही नसेल, आपण शोधू जरा। आणि थोड्या वेळाने जोशी काकू या लहानग्याला घेऊन समोर आल्या, अहो आमच्या घरी येऊन बसला होता। अशा या जीवनपटाचं काही एक भाव सदृश असं दर्शन घ्यायचा आज आपण प्रयत्न करतो आहोत। स्वामीजींनी 1976 साली स्वामी माधवनाथांकडे यायला सुरुवात केली, तेव्हा त्यांचं वय होतं 19। 2 मे 1977 साली स्वामीजींना अनुग्रह मिळाला, वय होतं 20। आपल्याला थोडं अतीतामध्ये किंवा इतिहासामध्ये सुद्धा उत्सुकता असते, म्हणून मी फक्त हा धावता आढावा घेतो आहे। स्वामीजींचा विवाह 3 जून 1985 साली झाला, तेव्हा त्यांचं वय होतं 28। माझ्या शेजारी त्यांची 2 लेकरं बसलेली आहेत, फार गोड लेकरं आहेत। त्यांचे जन्म, स्वामीजींचं वय होतं 30 तेव्हा मंदार झाला आणि स्वामीजींचं वय होतं 32 तेव्हा केदारचा जन्म झाला। आणि स्वामीजींचं वय जेव्हा 35 होतं तेव्हा 29 सप्टेंबर 1992 रोजी अश्विन शुद्ध चतुर्थीला स्वामी माधवनाथांनी नाथ संप्रदायाचे उत्तराधिकार त्यांना दिले। आपण लक्षात घेतो आहोत वय वर्ष 55 वाढदिवस आपण साजरा करतो आहोत, पण हे जीवन कसं घडत गेलं ह्याचा हा अगदी धावता खूप भरकन असा आढावा दम लागतोय मला, पण मी घेतोय। 1992 ते 1996 4 वर्ष स्वामीजी मोठ्या स्वामीजींच्या समोर अतिशय नम्रत्वानी ही दिलेली जबाबदारी कशा पद्धतीने पेलली जाईल ह्याचे धडे घेत होते आणि वास्तविक ही पेलली जाईल ही खात्री होती, म्हणूनच स्वामीजींनी त्यांच्याकडे ते सुपूर्दही केलेलं होतं। पण हे गुरु शिष्यांचं अलौकिक नातं तेव्हापासून जोडलं गेलेलं होतं 1976 सालापासून। 1996 30 जुलै गुरुपौर्णिमा स्वामी माधवनाथांनी देह ठेवला आणि 1997 साली स्वामीजींनी आपलं काम करायला सुरुवात केली। स्वामीजींच्या आयुष्याचं जर मध्यवर्ती संकल्पासारखं जर आपण काही एक सूत्र बघायला गेलो तर तरुण पिढीला समाजामध्ये अतिशय उत्तम रीतीने घडवण्याचं एक व्रत त्यांनी घेतल्यासारखं आपल्याला दिसतं। आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता असते, आपण स्वामीजींना केंद्रात पाहतो, कुठल्या तरी कार्यक्रमांमध्ये पाहतो, कुठेतरी पाद्यपूजांमध्ये पाहतो, पण आपल्या सगळ्यांना असं वाटत राहतं की स्वामीजींच्या घरी कसं बरं चाललेलं असेल। कुठेतरी केव्हा तरी ही उत्सुकता आतमध्ये ताणली जाते आणि त्यांच्या जीवनाचं हे जे मध्यवर्ती सूत्र आहे, उत्तम माणूस घडवणं, संस्कारक्षम पिढी घडवणं, त्याच्याकरता म्हणून आज त्यांच्या घरात असलेली ही तरुण पिढी ते कशा पद्धतीने घडवतात याचा काही एक त्यांच्या गुणांचा आढावा घेत घेत आपण हे पाहणार आहोत। मी मंदारला असं विचारतो की मंदार, हे जे स्वामीजींचं आयुष्याचं मध्यवर्ती सूत्र आहे, तर ही तरुण पिढी ते तुमच्यामध्ये कशी बरं पाहतात?
श्रीराम, पंकज काका, तू हा जो प्रश्न विचारलास तो खूप प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे आणि मला असं वाटतं की याचा सगळ्याच तरुण मुलांना उपयोग होईल. मला एक गोष्ट मात्र पहिल्यांदाच इथे सांगायची अशी आहे की जे केंद्रात सांगितलं जातं तर ते आणि आम्हाला घरात जे दोघांना सांगितलं जाते याच्यामध्ये कुठली तफावत किंवा फारकत मात्र मुळीच नाहीये. बऱ्याच वेळेला बाबा सांगताना देखील हे सांगतात की मी आता तुला जे सांगतोय तर ते केंद्रातला कुठलाही मुलगा जर माझ्याकडे आला असता तर त्याला जे मी सांगितलं असतं तर तेच मी तुला सांगतो. त्यांचं पण त्यांचं जे जीवन जरी पाहिलं तरी आणि जसं पंकज काका जसं म्हटलं तर तसं मुळात चांगला माणूस घडवण्याकडे तर त्यांचा जास्त कल आहे. मला असं लक्षात आलं की त्यांनी लहानपणापासून आमच्यावर प्रामाणिकपणा ध्येयप्रेरित जीवन याचे आदर्श कायम ठेवले. कुठल्याही ध्येयाकरता जर ध्येयप्राप्ती करायची असेल त्या मार्गावर चालायचं असेल तर कधीच कुठल्याच विचारांशी शुभविचारांशी आणि घालून दिलेल्या चौकटीशी तडजोड नाही तर हे जे त्यांनी आचरलं तर तेच त्यांनी आमच्या बाबतीत सांगितलं. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये वगैरे जायला लागलो तर तेव्हा त्यांनी आम्हाला कधी असं सांगितलं नाही की तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका तुम्ही दारू पिऊ नका. पण घरामध्ये आमच्या वर्तनच असं होतं की ते ऑपअप करायचं. एकदा मी केदार बसलो होतो केदार म्हणला की त्याचा कोण एक मित्र त्यांनी नॉनव्हेज खाल्लं तर बाबा पटकन म्हणले अरे वाया गेला. मला लक्षात आलं की वाया जाण्याची कन्सेप्ट नॉनव्हेज खाणं ही आहे. आपण जर उद्या असं काही दुष्कर्म केलं तर याचा अर्थ बाबांच्या दृष्टीने आपण वाया गेलो. तर हे खूप साध्या पद्धतीने त्यांनी स्वतःच्या आचरणातून जसं दाखवलं तर तसं सहजगत्या त्यांनी काही असं सांगितलं की तुम्ही ही चौकट मोडू नका.
एखादं चौकट न मोडण्याचं उदाहरण सांगू शकतोस का?
मी लहानपणी जेव्हा शाळेमध्ये वगैरे जेव्हा जायचो तर तेव्हा मी तसा पुष्कर खटाळ होतो. म्हणजे मला तशी माझे जे मित्र वगैरे ते देखील असे की खूप काही सगळे चांगले होते असं नव्हतं. शाळा तशीच होती.
अरे शाळा चांगली होती भावे स्कूल.
अरे गेलो ते आता काय. तर तेव्हा देखील जर कधी रात्री 9:30-10 मित्रांचा दिवस उजाडायचा तर मला असं आठवतंय की मी 9वीमध्ये मी एकदा गेलो होतो मित्रांसोबत. मित्रांनी बोलवलं की बाबा तू ये इकडे 9:30. मी गेलो तिकडे आणि मी साधारण 10:30-11 मी घरी आलो तर ते घरी कोणालाही आवडलं नाही. आई बाबा कोणालाही आजोबा होते तेव्हा त्यांनाही आवडलं नाही की 10:30 ही काही घरात येण्याची वेळ नाही. तर ही जी घालून दिलेली चौकट होती तर ही मी एकदाच मोडायचा प्रयत्न केला पण ती शिस्त अजून लागली. म्हणजे अजून देखील 10:30 पुढे खूप जेन्युइन रिझन असेल तरच बाहेर थांबणं होतं. अभ्यास वगैरे नाही तर जनरली थांबणं होत नाही. आणि आणखीनही काही गुणांचा अभ्यास जो त्यांनी केला तसा प्रामाणिकपणा किंवा बाह्य आकर्षणांपासून दूर राहणं तर ते स्वतः खूप भावविभोर आहेत. म्हणजे आपण जर पाहिलं तर पांडुरंगाचं दर्शन घेताना इनफॅक्ट अगदी स्वामीजींविषयी बोलताना देखील त्यांचे भाव खूप अनावर होतात. तर त्यांना कुठेतरी तरुणांकडून हे देखील अपेक्षित आहे. म्हणजे परमार्थ आणि तसा आपला जर नाथ संप्रदाय जर पाहिला तर आपण निर्गुणोपासक होतो तर या पद्धतीने देखील पण कोरडा परमार्थ कुठेही अंगात येऊ नये किंवा फक्त तर्कट वृत्ती माणसाची होऊ नये तर याचा देखील त्यांचा कायम असा आग्रह असतो किंवा त्यांच्या स्वतःच्या वर्तनातून देखील ते दिसतं. त्याच्यामुळे ते कायम असं सांगतात की संवेदनशील राहा आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या भावभावनांविषयी. तर या मला वाटतं या सगळ्या गुणांच्या द्वारे ते आम्हालाही कुठेतरी घडवण्याचा प्रयत्न करतात. आणि
तू दादा असल्यामुळे तू हे एवढं बोललास पण केदार तुला काय वाटतं बरं?
जसं तो म्हटला की हे सगळे गुण आहेतच आणि म्हणजे त्यांच्याबरोबर ऍक्च्युली घरात राहताना जरी खूप मजा येत असली तरी यामुळे दडपणही येतं कधी कधी. म्हणजे त्यांचा जर दिनक्रम बघितला तर आपल्याला आपले एक एक न्यूनगंड समजायला लागतात किंवा काय न्यूनता आहे आपल्यात ते लक्षात येतं. म्हणजे रोजचा दिवस जरी वेगळा काही घेऊन येत असलं त्यांच्यासाठी तरी त्यांची उपासनात कधी खंड पडत नाही किंवा त्यांचं स्केड्युल कुठे डिस्टर्ब होत नाही तेव्हा आपल्याला नक्कीच आत्मचिंतनाला ते प्रवृत्त करतात. पण म्हणजे बेसिकली ते कुठले गुण बघत असतील तर माझ्या मते नियमितता प्रामाणिकपणा असे किंवा बाह्य जगताकडे कुठल्या दृष्टीने बघायचं किंवा वेगळी दृष्टी असं ते अपेक्षित करत असतात. म्हणजे ते आम्हाला नेहमी सांगतात जसं की चांगल्या माणसांची मागणी जगात कधी संपणार नाही. म्हणजे तुम्ही कधी खोटेपणाने वागू नका. तुम्ही चांगले राहा तुम्हाला काही प्रॉब्लेम म्हणजे समस्या येणार नाही. मला एक प्रसंग आठवतो की आत्ताच घडला. जस्ट मी एक शुक्रवारी घरी झोपून राहिलो आणि त्यांनी विचारलं की केदार आला नाही वाटतं. तर म्हणजे नियमितताकडे त्यांचं खूप लक्ष असतं आणि ते त्यांना डिस्टर्ब झालेलं चालत नाही.
तुमच्या दोघांना आपण आज अशा करता इथे बोलतं केलेलं आहे की त्या योगाने आमच्याही घरी असे काही आम्हाला प्रयोग करता यावेत, कारण तुम्ही त्यांच्या बरोबर असता पण आमची मुलं लांब लांब न त्यांना पाहतात, जवळून कसं असतं त्याचंही दर्शन आम्ही घेतो आहोत.
अच्छा, पण किंवा बाहेरच्या काही गोष्टींकडे आपण कसं बघावं किंवा एक्सपेरिमेंटल असावं आपण आपल्याबरोबर, याकरता ते असं सांगतात की जसं सिनेमागृहात त्यांनी जाणं एकदा कधीतरी ते गेले आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की मी जाणार, ते म्हणतात असे प्रयोग तुम्ही स्वतः करून घ्यायला पाहिजे, त्यानं खरं तुमच्या मनाची शक्ती वाढेल आणि कुठेतरी तुम्ही गेन कराल काहीतरी. तर ते माझ्या दृष्टीने मला खूप महत्वपूर्ण वाटलं.
म्हणणार काही विशेष प्रसंगांनी हे स्वामीजींचे जे गुण आपण पाहतो आहोत, तर काही असं मासल्याकरता म्हणून देता येतील का?
माझ्या एक सरले विशेष, माझ्या जीवनात घडलेले विशेष काही मला आठवतंय की आम्ही पूर्वी वाईला जायचो, म्हणजे दिवाळीमध्ये 2-3 दिवस वाईला जायचो दिवाळी, तेव्हा माझ्या जोवाई तिकडे जातायत घरामध्ये. तर नरक चतुर्दशीच्या दिवशी आम्ही फटाके आणले मी आणि केदारनी आणि आम्ही उडवायला सुरुवात केली. तर तेव्हा आमचा वाडा होता आणि समोर देशपांड्यांचा वाडा होता. तर त्या वाड्याच्या समोरचा जो रस्ता असतो तो ऍक्च्युली असतो म्युन्सिपॅलिटीचा, गव्हर्नमेंट, पण त्या तरी प्रत्येक वाड्या मालकाची एक हे असते की समोरचा काही जो रस्ता असतो तो तसाही आपलाच नाही, त्याच्या सडा रांगोळी केली जाते वगैरे. तर आम्ही काय केलं, सगळे जे फटाके जे उडवले तर ते देशपांड्यांच्या बाजूला उडवले त्यांच्या काट्यावर. तर तिकडं हा मोठा कचरा झाला इतका, 2-3 तासात पार भरलं ते सगळं. तर बाबा बाहेर आले आणि केदार तेव्हा कुठे खायला वगैरे गेला होता, मी होतो बाहेर. मला म्हणले की तो रस्ता जो आहे तो झाडून काढ देशपांड्यांच्या पुढचा. तर मी लहान होतो, मी म्हणलं की नाही माहित ते आपण कशाला झाडायचं, अशा झाडेल कोणीतरी माणूस येईल झाडेल. तर त्यांनी मला आठवतंय त्यांनी खूप मारलं मला पहिले चुकी करता आणि झाडू हातात घेऊन त्यांनी मला ते करायला लावलं आणि त्यांनी त्या दिवशी झाडू नाही उचलला. म्हणजे बऱ्याच वेळेला ते कामं करतात पण त्यावेळेस नाही, त्यावेळेस त्यांनी माझ्याकडून म्हणजे माझ्याकडूनच करून घेतलं. देशपांडे काकूही म्हणत होते की नको त्याला कशाला दिवाळीच्या दिवशी मारतोय, आमची आजी म्हणत होती, आई म्हणत होती की कशाला. पण मला असं वाटतं की ते केलं ते खूप बरोबर केलं, त्याच्यामुळे कायमचा एक धडा बसला की समोर ज्याच्या मनाचा आपण कायम विचार करावा. आणि दिवाळी हे सण येतच राहतात पण शिस्त खरी महत्वाची, म्हणजे आता मोठं झाल्यानंतर हे समजतं.
म्हणजे स्वामीजींचा जो समोर येणाऱ्या व्यक्तीला समजून घेण्याचा जो स्वभाव आहे किंवा त्याला काय वाटत असेल हे लक्षात घेण्याचा जो स्वभाव आहे तो आपल्याला ह्या प्रसंगातून नक्की दिसतो. नाही,
निश्चित निश्चित.
केदार, तू एखादा असं सांगशील का प्रसंग?
नक्कीच, म्हणजे असे बरेच घडलेले आहेतच पण आता म्हणजे माझी शिक्षण पूर्ण झालं आणि मी नोकरीला लागलो आणि प्रोजेक्टची पार्टी होती पहिली, तर त्याला मी मॅनेजरनी म्हणजे सगळ्यांना बोलवलं आणि मी गेलो. उशीर बऱ्यापैकी झाला तर 11:30 त्यांचा फोन आला की कुठेस तू. तर मी म्हटलं की अवश्य एक प्रोजेक्टची पार्टी आहे तिथे आलोय, मी प्रयत्न करतो लवकर. तर म्हटलं लवकर ये, फक्त एवढंच म्हणले लवकर ये. तरी म्हणजे मी जमून 12:30 मी घरी पोहोचलो. वास्तविकात माझ्याकडे लॅचची किल्ली होती घरच्या आणि मी उघडलं आणि मी दार उघडलं उघडलं ते खोलीतून बाहेर आले त्यांच्या. त्यांनी माझ्याकडे फक्त बघितलं आणि त्यांच्या डोळ्यातून मला दिसलं की हे तू करायला नकोत. किंवा त्यांची काळजी पण मला दिसली की एवढ्या वेळ बाहेर नाही राहता का. त्यांच्या डोळ्यातून मला लक्षात आलं, मला खूप लागलं ते आणि मग मी ठरवलं की मी नाही जाणार.
पण या नजरेचा आम्हाला सगळ्यांनाही अनुभव आला. म्हणजे जेव्हा आमचं बरोबर असतं तेव्हाही ती नजर मोठ्या प्रेमाने आमच्यावर फिरते आणि जेव्हा असं काही आपल्यालाही कळतं की आज चुकलेलं आहे तेव्हा ती नजरही तेव्हा कळतेच. अजून एखादा काही प्रसंग आहे का?
अजून एखादा म्हणजे म्हणजे जसं मी इंजिनिअरिंग मध्ये गेलो तेव्हा माझ्याकडे सेलफोन नव्हता. पहिलं वर्ष मी म्हणजे गेलो पहिलं वर्ष, मग दुसऱ्या वर्षात मी त्यांना म्हंटल की आहो
गेलं म्हणजे विदाऊट सेलफोन.
सेलफोन विदाऊट गेला आणि मग मी त्यांना दुसऱ्या वर्षी म्हंटल की सगळ्यांकडे सेलफोन आहे तर मलाही घ्यायचा का. तर ते म्हंटले की तुझ्याकडे सेलफोन नाहीये आणि आहे या परिस्थितीत खूप कमी फरक आहे. म्हणजे आज आपण संध्याकाळी जर जाऊन आणला तर 4 तासापूर्वी तुझ्याकडे नव्हता आणि आता तुझ्याकडे असेल, म्हणजे यात काही खूप मोठी गोष्ट नाही होणार. त्याच्यापेक्षा तू असा प्रयत्न कर की तुला सेलफोन शिवाय तुला राहता येतं का, किंवा तुझं अवलंबित्व किती आहे सेलफोनवर, या गोष्टीचा विचार कर. म्हणजे तू त्या गोष्टी तोडण्याचा प्रयत्न कर आणि असं तू फक्त फोन बाबत नाही तर बऱ्याच गोष्टींबाबत करू शकतोस. म्हणजे हा त्यांचा जो अप्रोच आहे वेगळ्या नजरेने बघण्याचा, त्यातून बरंच काही शिकतायत.
मला असं वाटतं की जरी एकाच आईची मुलं असली तरी प्रत्येकाची प्रकृती ही भिन्न असते. जसं आपल्याच हाताची पाची बोट ही वेगवेगळी असतात, तसं ही दोघं जण जरी स्वामीजींची मुलं असली तरी सुद्धा दोघांच्या प्रकृतीत काही एक फरक नक्की असणार. तुमच्यावर संस्कार करत असताना मंदार बाबांनी प्रकृती ओळखून काही प्रयोग केले का?
हो, म्हणजे त्यांनी कधीच सारखी वागणूक आम्हाला दोघांना, म्हणजे वागणूक इन द सेन्स काय की म्हणजे आंतरिक भाव तोच की दोघांनाही शिस्त लावायची, प्रत्येक पालकांचं जसं असत असेल. पण माझ्या बाबतीत मात्र त्यांनी फरक निश्चित केला. माझी स्वतःची प्रकृती जर आपण थोडी पाहिली तर ती देखील थोडी असर्टिव्ह आणि किंचितशी अग्रेशनकडे झुकणारी अशी माझी प्रकृती आहे. परत मी सांगितलं असं लहानपणी हे शाळेमध्ये पुष्कळ तक्रारी म्हणजे दंगा हे ते होत. तर या पार्श्वभूमीवर त्यांनी मला असं आठवतं की ते माझ्याशी खूप धोरणी आणि अत्यंत कडक वागले. म्हणजे मला असे फार कमी चुका आठवतात की ज्या चुका मी केल्यानंतर पण त्यांनी मला माफ केले, अशा कुठल्याच चुका माझ्या माफ झाल्या नाहीत. आणि प्रत्येक वेळेस बऱ्याच वेळेला मारणं ही शिक्षाच आहे, की म्हणजे केंद्रात जाताना ते आधी मला मारायचे की केंद्रात दंगा करू नको. आणि केंद्रातून मी तेव्हा उगच मार खायचो, मी खरं काहीच म्हणजे मी काहीच केलेलं नसायच.
अरे पण सुभाषित असं आहे, लाल येत पंच वर्षांनी दश वर्षांनी ताडा येत, म्हणून असेल एखाद्या वेळेस.
बरोबर आहे, पण म्हणजे झालं. एकदा मला एक गोष्ट आठवते, माझा एक मित्र होता तो, पण तो नंतर पुढे वाया गेला, म्हणजे हे पण मी आता सांगतो. तेव्हा मला तर कळत नव्हतं, मी 34 होतो, पण आईबाबांनी तेव्हापासून मला सगळेजण म्हणतो याच्यासोबत तू राहू नको. तर तो मला एक दिवशी बोलवायला आला की चल, आणि मला आईबाबा म्हणले नको जाऊस. आता नको जाऊस यालाही त्यांनी काही फार कारणं दिली नाही, 34 मुलाला रिझनिंग करण्याची आवश्यकता नाही, तर त्यांनी तशी कारणं मला दिली नाही. तरी मी गेलो. तर मला आठवते की आमची आजी त्या पारापाशी, आमचं जुनं शुक्रारपेठेतलं घर तुम्हाला माहित असेल तर पुढे पार होता, तर पारापाशी मला ती बोलवायला आली. आणि घरात हे सगळेजण गॅलरीत होते उभे, आजोबा आई आणि बाबा, आणि सगळेजण म्हणतोय तू वरती ये. आणि मग मी ताबडतोब वरती आलो. आणि वरती आल्यानंतर मला आठवते की पहिली थोबाडीत मला माझ्या आजोबांनी मारली की तू गेलास कसा, आणि त्याच्यानंतर मला खूप मारला. मला हे कायमचा तो धडा बसला की आईबाबांनी सांगितलं किंवा घरातल्यांची कुठली इच्छा नसेल, काही जरुरी नाही की आपल्याला प्रत्येक गोष्टी तर्क वगैरे समजावं. आणि तो मला आता समजतोय तर्क, मी 34 होतो तेव्हा, आता मला तो तर्क समजतोय की मला त्यांनी का जाऊ नाही दिलं. पण त्यांनी या बाबतीमध्ये माझ्याशी खूप धोरणी वर्तन केलं. तसं आमच्या दोघांची आणि हट्ट वगैरे अशी करण्याची काही फारशी आमची दोघांची सवय नव्हती, आम्ही कधीही दोघांनी केला नाही हट्ट. आणि किंबहुना हट्ट न करण्याची सवयही त्यांनीच लावली, कारण हट्ट जेवढा करू तर तेवढी ती वस्तू मिळणार नाही याची श्युअरिटी वाढत जायची घरी. त्याच्यामुळे म्हणजे तसे मागितल्यानंतर अशी कुठलीही गोष्ट आम्हाला कधी मिळाली नाही. दिवाळीला काही प्रत्येक दिवाळीला नवीन कपडे वगैरे असं काही कधी झालं नाही. गरजेप्रमाणे
पुढच्या फेज मागचा शहाणा असं होतं. केदार तुझ्या बाबतीत काय झालं? दादाचं हे सगळं बघून तू आधीच सावध व्हायचास का?
70% मी तसंच करायचो.
पण म्हणजे माझा स्वभाव तसा शांत होता, म्हणजे काय बघा पण शांत होता.
आपण समजून घेऊ
आत्ता माना शांत होता, किंवा असं म्हणजे जास्त आर्ग्युमेंट करण्याचा स्वभाव माझा नव्हता. पण ते स्वभाव ओळखून इतके विलक्षण वागतात तर ते जास्त मला मारायचे नाहीत. ते जास्त मला भावना त्यांच्या कन्व्हे करायचं ते डोळ्यातूनच कन्व्हे करायचं, म्हणजे मला ते चिजलेत किंवा आपलं चुकले त्यांच्या डोळ्यातूनच करायचं
आमच्यासारखं.
म्हणजे मला एक प्रसंग आठवतो की मी असं लहान असेल चौथी पाचवीत असेल आणि काहीतरी आईचं मला पटलं नाही तर मी खूप रागावून आणि चिडून आईला बोललो आणि असं रुसलो वगैरे असेल. मग नंतर आई माझ्याजवळ आली आणि मग ते सगळं झालं.
समेट झाला
समेट पण तोपर्यंत ते काही बोलले नव्हते मला. सगळं झाल्यावर त्यांनी मला बोलवून घेतलं आणि मग माझा हात धरला. तेव्हाच मला खूप भीती वाटली पण त्यांनी मारलं नाही आणि त्यांनी सांगितलं की आपल्याहून मोठ्या व्यक्तीशी असं नाही बोलत चढत्या आवाजात आणि ती तुझी आई आहे तर तू जाऊन क्षमा मागितली पाहिजेस तिची. तर मी त्याप्रमाणे केलं. म्हणजे मला त्यांनी न मारतात म्हणजे मला मारण्याची अक्षर गरजच पडली नाही असं त्यांनी डोळे वाटले की मला कळायचं की झालंय.
या 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 प्रसंगामधनं आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये एक असा धडा घालून दिला जाऊ शकतो किंवा घातला जावा की खरोखरीच जेव्हा घरातल्या मोठ्या व्यक्तींची इच्छा नाही त्याच्या विरुद्ध हल्ली आपल्याला बाहेरच्या जीवनामध्ये हे दिसतं की आई वडिलांना तोडून मुलं काही करताना दिसतात आणि मग तरुण पिढी एकदा ती सवय लागली की घसरायला लागते. पण स्वामीजींच्या घरातलं उदाहरण आपण घेऊन आपल्या करता म्हणून हा वस्तुपाठ घालतो आहोत. केदार तुमच्या घरातलं साधारण वातावरण
हा प्रश्न खरंच छान आहे म्हणजे मला उत्तर द्यायला मस्त वाटत. तर म्हणजे या वातावरणाला खूप आयाम आहेत. बेसिकली जर लहानपणाचा विचार केला तर वातावरण कडक आणि शिस्तीचं होतं. वातावरण कडक आणि शिस्तीचं होतं म्हणजे बाबा आणि आजोबा समजा टीव्ही बघत असतील किंवा म्हणजे बातम्या ऐकत असतील आणि आम्ही तिथे जेवायला बसलो आणि आमचा आवाज वाढला तर आजोबा फक्त हात करायचे तर आम्ही गप्प बसायचो किंवा आतल्या खोलीत जाऊन बसायचो. तर अशा प्रकारे शिस्तीचं वातावरण होतं. पण त्याच जोडीला बाबा आमच्याशी क्रिकेट पण खेळायचे किंवा टेनिस खेळायचे. दोन्ही खेळकर आणि शिस्तीचं असंही वातावरण होतं. शिस्त मात्र कडक पाहिली जायची. दुसऱ्या अँगलनी बघितलं तर वातावरण खूप साधं होतं. म्हणजे आमच्याकडे वाढदिवस किंवा 31 डिसेंबर या दिवसांना कधीच महत्व दिलं गेलं नाही. म्हणजे 31 डिसेंबर ते 12 वाजलेले कधी आम्ही म्हणजे जागेपणी खूप क्वचित बघितले. आम्ही झोपलेलो असायचो नेहमीच्या वेळेला.
हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचं केदार सांगतोय कारण बहुतेक वेळेला टीव्हीवरच्या कार्यक्रमाकरता तरी जागणं होतं आणि स्वामीजींना साधकांनी वेळच्या वेळी झोपून सकाळी लवकर उठून आपल्याला ध्यान करायचंय हा एक त्यांच्या डोळ्यासमोर कायम असलेला असा उदात्त हेतू असतो.
अगदी. म्हणजे ते आम्हाला असं सांगायचं की तू दिवसासारखा दिवस बघ याच्याकडे याच्याकडे वर्ष संपतंय किंवा या सगळ्या कल्पना आहेत आपणच वर्ष आखलेलं आहे त्याच्यामुळे संपणार तर आहेच एक ना एक दिवशी. त्यामुळे नेहमीप्रमाणेच झोपण वगैरे व्हायचं. तसं वाढदिवसाच्या वगैरे बाबत म्हटलं तरी माझाच एकदा वाढदिवस दुसऱ्या दिवशी लक्षात आलं सगळ्यांना की अरे काल वाढदिवस होता.
वास्तविक खरं तुझा आणि स्वामीजींचा एकाच दिवशी असतो नाही का 22 मे.
म्हणजे आणि तरी त्या दिवशी ज्यावेळेस आम्ही वाहिला होतो बहुतेक आणि सगळे होतो तरी कोणाचं जास्त लक्षात आलं नाही. तरी आम्ही 23 मेला काहीतरी आणलं मग आजोबांनी जाऊन. पण म्हणजे असं वाढदिवसाला विशेष महत्व वगैरे कधीच दिलं गेलं नाही.
ज्या घरामध्ये देहबुद्धीलाच जास्त महत्व नाही तर त्या देहाच्या वाढतीकरताही महत्व स्वाभाविकरित्या नसेल नाही का.
पण म्हणजे ते त्यांनीच आम्हाला म्हणजे घालून दिलं सगळं. या या व्यतिरिक्त अजून महत्वाचा घटक म्हणजे आमच्या घरातले इतर लोक म्हणजे आई आजोबा आणि आजी. म्हणजे बाबांशिवाय बाबा तर मुख्य परमार्थिक वातावरणाला कारणीभूत होते. पण आईनी मला कधी असं आठवत नाही की तिनं कधी कोणाकडे बाबांकडे काही मागितलंय किंवा नाराजी व्यक्त केली. म्हणजे कधी असं त्यामुळे आम्हालाही या गोष्टीबाबत हट्ट धरावा किंवा आज आपण संध्याकाळी बाहेर जाऊ असं तसं असं कधी आम्हाला माहितीच नव्हतं की असं करता येऊ शकतं यांच्या बरोबर. ऍक्च्युली म्हणजे त्यांनी जगून आमच्यावर हे संस्कार केले किंवा वातावरण बनवलं किंवा आजोबा किंवा आजीचं पण खूप सत्यवादी सरळ आणि साधं जीवन होतं. म्हणजे कुठल्याही भौतिक श्रीमंतीशिवाय त्यांचं जे आनंद आणि समाधान होतं तेच जास्त भावून गेलं कुठतरी. आणि या सर्व वातावरणाबरोबरच एक कॉन्स्टंट असं म्हणायचं झालं तर एक परमार्थाला पोषक धार्मिक आणि रूढी परंपरांना जपून असं एक वातावरण, म्हणजे आमच्याकडचे दिवाळी गणपती हे खूप भावणारे असे मंगलमय आनंददायी असे सण असतात आणि अक्षरशः आम्हाला एक एक मिनिट पण मिस करावा वाटत नाही घरात.
खूप छान सांगितलं. स्वामीजींना जेव्हा अनुग्रहाचे अधिकार स्वामी माधवनाथांनी दिले तेव्हा ही मुलं 18 वर्षांची होती. आपण कल्पना करू शकतो मंदार, बाबांचं त्यावेळेचं शेड्यूल मला जसं आठवतंय तसं बँकेतली नोकरी सांभाळून दिलेली ही जबाबदारी पार पाडून त्यावेळेला तर रविवारी सकाळी प्रवचन करायचे स्वामीजी, घरी यायचे आणि मग सोहळं नेसून अनुग्रह दिले जायचे. एकच दिवस रविवारचा सुट्टीचा असतो, आठवडाभर काम केलेलं असायचं आणि मग त्यावेळेला जवळपास अनुग्रह होऊन जेवण करून विश्रांती आणि संध्याकाळचं केंद्र परत. म्हणजे सुट्टी हा त्यांच्या घरात जवळपास नसलेलाच असा शब्द होता, पण ह्या कोणीच मंडळींनी त्याच्याकरता कधी काकू केली नाही असं आपल्याला दिसतं. तर बाबा म्हणून आता त्यांना दोघांना खरं तर दुहेरी नातं अनुभवायचं भाग्य आहे. त्यांचे ते सद्गुरू पण आहेत आणि त्यांचे ते वडील पण आहेत. वडील म्हणण्यापेक्षा ते बाबा पण आहेत त्यांचे, कारण ते बाबा म्हणतात त्यांना. तर बाबा म्हणून मंदार तुमच्या अशा काही स्वभाव सुलभ किंवा निसर्गत त्या वयातल्या अशा काही अपेक्षा त्यांच्याकडनं होत्या का आणि त्या पूर्ण करताना त्याचा मेळ तुम्ही मंडळींनी कसा घातला?
मला असं वाटतं की ऍक्च्युली केदारने जे उत्तर दिलं तर ते म्हणजे आधीच्या प्रश्नात जे दिलं ते तसं मला बऱ्यापैकी अर्थ वाटतं की म्हणजे असं काही केलं जाऊ शकतं हेच गावी खरं तर नव्हतं कोणाच्या. म्हणजे अशा कुठल्या अपेक्षा काय ऍक्च्युली केल्या जातात तर याचीच कल्पना नसल्यामुळे कुठल्या अपेक्षा आमच्या मारल्या गेल्या किंवा कुठल्या त्यावेळेस हे झालं याचं उत्तरच नाही. आम्ही बाबांना जसं पाहायचो तर तसं त्यांचं अत्यंत नियमित आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाचं म्हणजे आमच्यापेक्षा ते मोठे होते ते तर त्या सगळ्यांचंच आयुष्य केंद्राला अत्यंत वाहिलेलं आणि त्या त्या म्हणजे त्या त्या चौकटीमध्ये राहणारं असं मध्यमवर्गीय साधं आयुष्य मला आठवतं आणि त्याच्यामुळे याची कल्पनाच नव्हती की कुठे वर्षातून एकदा बाहेर ट्रीपला जायचं असतं किंवा महिन्यातून एकदा बाहेर जेवायला जायचं असतं याची कल्पना नव्हती. त्याच्यामुळे त्या अपेक्षा व्यक्तही करता आल्या नाहीत कारण आम्ही कुठे पाहिलं नाही. तर सांगितलं तसं आईनी मी आतापर्यंत एकदाही पाहिलेलं नाही की कधीही मागितलंय. मी खोटं वाटेल पण मला परवा मी केदारला विचारलं की आपल्या बाबांचा लग्नाचा वाढदिवस काय याचं काहीतरी यांची चर्चा झाली होती तेव्हा मला अजूनही आम्हाला तारीख माहित नाही कारण कधी साजरा केलेला नाहीये. तर हे खरंच आमच्या घरी आहे, त्यांनीच हे शिकवलंय म्हणून आम्ही कदाचित त्या अपेक्षा हे नाही. पण नंतरचं जर म्हणायचं झालं तर हा मेळ जो तू म्हणतोय सर मला वाटतं की खूप म्हणजे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे तो बऱ्यापैकी घातला गेला नंतरच्या याच्यामध्ये काही अडीअडचणींच्या प्रसंगामध्ये. मला आठवतंय की मला सायनसचं माझं ऑपरेशन होतं तेव्हा आई बाबा नागपूरला गेले, त्यांची जी तशी आनंद यात्रा होती तशी नागपूरला गेले आणि ते इमिजिएट करणं आवश्यक होतं माझं ऑपरेशन. तर तेव्हा मला मिलिंद काकाने ऍडमिट केलं तिकडे मुंबईच्या दवाखान्यामध्ये. म्हणजे मला असं वाटतं की आमची पात्रता नसताना परमेश्वर लोक पाठवतो मदत करण्याकरता. माझी 12वीची परीक्षा होती तर ती बुडली माझी, वर्ष गेलं माझं पण असंच आजारी असल्यामुळे आणि तेव्हाही असंच अर्जंटली काही ऑपरेशन करावं लागलं. तर तो नेमका जो वार होता तर तो दुसऱ्या दिवशी अनुग्रहाचा होता आणि मला म्हणजे मी कधी बोललो नाहीये बाबा पण मला तेव्हा ऍक्च्युली बाबा हवे होते कारण 4 दिवसावरच माझी बोर्डाची परीक्षा होती ती गेली शेवट. पण तेव्हा बाबा आणि आई असं बोलत होते की आता करायचं काय म्हणजे माझे तर अनुग्रह आहेत. तर पण देव दयेनी म्हणजे कुणाच्याच तोंडून आमच्या असे शब्द आले नाहीत की नको तुम्ही थांबायचे ही त्यांचीच कृपा आहे. तर त्या दिवशी दिलीप काका घरी आला, दिलीप काका झोपायला आला दिलीप शेठ. लोकांचे उपकार आहेत आमच्यावर म्हणजे कुठतरी लोक परमात्मा लोक आमच्याकरता स्वामीजींनी पाठवली ही हे असेल तर बाबांचं शेड्यूल फॉलो करण्याकरता स्वामीजींनी कष्ट केले, मोठ्या स्वामींनी लोक पाठवले असं मला वाटतं. तर म्हणजे असा तो मेळ घातला जातो, मेळ आणि या गोष्टी आता आहेतच पण म्हणजे मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे घातला जातो सगळे.
मला असं वाटतं की हे जे घर आहे हे केवळ केदार मंदारचं घर नसून आपल्या सगळ्यांचं घर आहे आणि स्वामीजींनी कधीच
असं भासू दिलं नाही की आमचं घर काही एक वेगळं आहे आणि तुम्ही येता तर केंद्रापुरते तुम्ही मर्यादित आहात. आपला वेळ आता संपलेला आहे पण आजच्या या मोठ्या पावन परम अशा दिवशी आपण स्वामीजींच्या घरातला एक आलेख त्यांच्याच घरात बागडणाऱ्या या दोन अतिशय सात्विक अशा सोज्वळ जीवांकडनं बघितला अशा करता बघितला की त्यांच्याकडनं आपण स्वामीजींची गुणवैशिष्ट्य बघितली. स्वामीजी केंद्रात जे सांगतात तेच त्यांच्या घरातही वागलं जातं. त्यांच्या घरातल्या मुलांना कुठल्याही प्रकारे वेगळी अशी ट्रीटमेंट दिली जात नाही. पावसला जेव्हा आनंद यात्रेला पहिल्यांदा आपण सगळे स्वामीजींबरोबर गेलो तेव्हा स्वाभाविक गोळे काका स्वामीजींना असं म्हणले की मधुरा मावशी मुलं आणि तुम्ही आमच्या बरोबर गाडीतनं चला. स्वामीजी म्हणले मी तुमच्या गाडीतनं येतो, मुलं लहान आहेत, गाडीत तशी जागा पण नाही, पण ही आणि मुलं हे मात्र सगळ्यांबरोबर एसटीतनं येतील. तर कुठलं जीवन आपण पाहतो आहोत आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने या दोघांचंही जीवन आपल्या समोर अतिशय ओपन ट्रान्सपरंट 24 तास जसं आत्ता आहे तसंच वरच्या मजल्यावर गेल्यावरही दिसणार असं आयुष्य आहे. आज ही मुलाखत आपण अशा करता घेतली की त्यांच्या समोर जे स्वामीजींनी ध्येय ठेवलं आणि त्यांनीही जे ध्येय उराशी बाळगलेलं आहे की संस्कारक्षम आणि उत्तम तरुण पिढी जर घडली तर समाज घडू शकतो आणि देशाचं राष्ट्राचं सुद्धा कार्य होऊ शकतं. स्वामीजींच्या घरात काय चालतं ह्याची जी आपल्याला उत्सुकता कायम असते त्याचं थोडस प्रगतीकरण आता आपण केलं, पण मला वाटतं हे एवढं खूप आपण केलं कारण त्यांचं घर कायमच आपल्याकरता मोकळं आणि प्रगट असतं. आजच्या या परमपावन दिवशी स्वामीजींना आणि त्यांना तेवढीच तोला मोलाची आणि आपल्या निरागस स्वभावानी आपल्या सगळ्यांना लोभवून टाकणाऱ्या मधुरमंशीला निरामय दीर्घायुष्य स्वामीजींच्या कृपेनी भगवंताच्या कृपेनी मिळो ही त्यांच्याच चरणी प्रार्थना करून आजचा हा मुलाखतीचा कार्यक्रम आपण इथे थांबवूयात. हरिओम तत्सत.
या खुमासदार आणि भावपूर्ण मुलाखतीनंतर आपण आजच्या सोहळ्याचं औचित्य साधून अजून एक कार्यक्रम करणार आहोत, तो म्हणजे सीडी प्रकाशनाचा. स्वामीजींची 2011 सालात रविवारी सकाळी झालेली प्रवचनं 2 ऑडिओ सीडीजच्या स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. रुपये 130 ही सवलतीच्या दरातली किंमत देऊन आपण बऱ्याच जणांनी हा संच आरक्षित केलेला असेलच. जर नसेल तर हा संच आजच्या दिवसापुरता रुपये 130 मध्ये उपलब्ध आहे. उद्यापासून त्याची किंमत 150 रुपये होणार आहे. तरी सर्वांनी त्याचा आज लाभ घ्यावा. सद्भक्त श्री रावत काका या संचाचे प्रकाशन करतील. रावत काका खूप वर्षांपासून स्वामीजींकडे येत आहेत. व्यवसायाने ते आर्किटेक्ट आहेत. अध्यात्म मंगलधाम आणि भुगाव येथील साधकाश्रम या वास्तूंच्या निर्मितीमध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. मी रावत काकांना विनंती करते की त्यांनी या सीडी संचाचं प्रकाशन करावं. रावत काकांनी त्यांचा मनोगत थोडक्या शब्दात सांगावं.
सर्वप्रथम आज आपणा सर्वांच्या तर्फे एक प्रातिनिधिक स्वरूपात मला सीडी प्रकाशनाचा जी संधी दिली त्याबद्दल मी मंडळाचा आभारी आहे. ह्या सीडी बद्दल दोन शब्द मी बोलतो पण तुम्ही ते वाचून दाखवतो कारण मला तशी सवय नाहीये. दर रविवारी सकाळी ध्यानानंतर स्वामींची ज्ञानेश्वरीवर एक तासभर प्रवचने होतात. 4-5 वर्षांपूर्वी या प्रवचनांसाठी एक नवीन विषय स्वामींचा उत्स्फूर्तपणे सुचला, तो म्हणजे नवविधा भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पासून आत्मनिवेदन भक्तीपर्यंतचे 9 प्रकार समर्थांनी दासबोधामध्ये क्रमाने एकापाठोपाठ समासात विशद केले आहेत. तेच नवविधा भक्तीचे प्रकार ज्ञानेश्वरीत कुठे कुठे आहेत याचा स्वामीजींनी शोध घेतला. दासबोधासारखे क्रमाने हे प्रकारच्या ज्ञानेश्वरीत नाहीत म्हणून ज्ञानेश्वरीचा क्रॉस सेक्शन घेऊन स्वामींचा आवडता शब्द हे प्रकार शोधून काढले. त्यासाठी स्वामींनी ज्ञानेश्वरीत अक्षरशः डूब दिली व आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेने त्यांनी एखाद्या PhD प्रबंधासाठी अभ्यास करावा तसा अभ्यास केला व त्यावर ही अप्रतिम प्रवचने करायला सुरुवात केली. याबरोबर भगवद्गीतेतही अवगाहन करून तिचा अभ्यास केला आणि भगवद्गीता संस्कृतमध्ये आहे म्हणून ज्ञानेश्वरांनी ती मराठीत केली, परंतु तीही कळण्यास कठीण म्हणून स्वामींनी आधुनिक विज्ञानाचा संदर्भ देऊन व काही तपखल गोष्टीरूप उदाहरणे देऊन प्रवचने केली. गीतेच्या ह्या अभ्यासातून गीता दर्शन हा ग्रंथ मंडळाने 2007 प्रकाशित केला. श्रवण भक्ती या नवविधा भक्तीवरील पहिल्या भक्तीच्या निरूपणानंतर कीर्तन भक्ती अंतर्गत सद्गुरुस्तवनाच्या ज्ञानेश्वरीवरील ओव्या घेऊन त्यावर प्रवचने केली. ज्ञानेश्वरीच्या 18 अध्यायातील सद्गुरुस्तवनाच्या सुरुवातीच्या नमनाच्या 10 ओव्यांवरील प्रवचने जय जय देव श्री गुरु हा स्वामींचा ग्रंथ मंडळाने 2008 प्रसिद्ध केला. विष्णुस्मरणम म्हणजे नामस्मरण ह्या तिसऱ्या भक्ती प्रकारावर बोलताना स्वामींनी हरिपाठ समजावून सांगितला व नामस्मरण प्रत्यक्ष सर्वांकडून करून घेतले. पुढे पादसेवन अर्चन वंदन दास्य ह्या भक्ती प्रकाराबद्दल तर्कनिष्ठ व सुस्पष्ट विचार मांडत प्रवचने केली. यानंतर स्वामींनी सख्य भक्तीवर जी निरूपणे केली तीही फार भावपूर्ण झाली. दास्य भक्तीनंतर भगवंताचं म्हणजे सद्गुरूंचं सख्य प्राप्त होणं ही भक्ताच्या बाबतीत मोठी भाग्याची घटना आहे. या सख्य भक्तीवर गेल्या वर्षी स्वामीजींनी जवळपास 36 प्रवचने केली. ह्या सीडीसाठी जी 15 प्रवचने निवडली आहेत त्यात भगवद्गीता अध्याय 9 मधील श्लोक क्रमांक 31 व 32 ह्या श्लोकांच्या प्रवचनावरून सुरुवात आहे. क्षिप्रम भवती धर्मात्मा व स्त्रियो वैश्यस तथा शूद्रा या श्लोकांवरील स्वामींच्या प्रवचनावरील चिंतन हा अभूतपूर्व आविष्कार आहे. हे वर्ण जर भगवंताला अनन्यपणे शरण गेले तर पुण्यशील ब्राह्मण किंवा राजर्षी यांच्याहूनही ते व्यत्किंचितही कमी नाहीत असे आश्वासन भगवंत देत आहेत असे स्वामीजी म्हणतात. ओघाने आलेल्या अशा काही महत्वाच्या विषयांनाही स्वामीजी जाता जाता सहज स्पर्श करतात व आपले भाव प्रकट करतात. आता नवविधा भक्तीवरील शेवटची आत्मनिवेदन भक्ती स्वामींनी आजच सांगायला सुरुवात केली आहे. हा विषय एवढा मोठा व महत्वाचा आहे की त्यावर संपूर्ण ज्ञानेश्वरीत पुष्कळ ओव्या आहेत, त्यामुळे ही प्रवचने दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे असे स्वामीजी म्हणाले. परंतु ज्या भक्तीने ज्या भक्तीच्या अभ्यासाने आत्मज्ञानाचा पल्ला गाठता येईल तेथे काळाची मर्यादा घालून काय उपयोग, आपल्याला म्हणजे तुम्हाला व मला कसली घाई आहे असे स्वामीजी म्हणतात. या सीडीचे 2 भाग असून एकात 6 व दुसरीत 9 प्रवचने आहेत. सीडी कव्हरच्या मागच्या भागावर ह्या प्रवचनाचा विषय अध्याय व श्लोक क्रमांक दिला आहे. सीडी कव्हरच्या पुढील भागावर स्वामीजींचा स्मितहास्य करणारा फोटो आहे. स्वामींच्या चेहऱ्यावर आत्मतृप्त भाव खुलून दिसत आहे. ही नवविधा भक्तीवरील स्वामींची प्रवचने आपल्या संग्रहित जरूर असावीत म्हणजे ती केव्हाही ऐकता येतील. या नवविधा भक्तीचा अंगीकार करून स्वामीजींच्या कृपेने आपल्याला ह्याच जन्मात स्वामींना अपेक्षित असलेले आत्मज्ञान प्राप्त करता येईल तशी स्वामींना मी प्रार्थना करतो.
एक निवेदन आहे, सीडीची किंमत 150 रुपये आहे आणि ती आजपासून लागू आहे. कालपर्यंत तिची किंमत 130 होती. सर्वांनी कृपया याची नोंद घ्यावी. यानंतर आपण या सीडी मधील प्रवचनाची एक झलक ऐकणार आहोत.
शिष्य हा गुरुंना ग्रहण करणारा असा असला पाहिजे. शिष्य हा गुरुंना पिणारा भक्षण करणारा असला पाहिजे. गुरुंची जी विद्या आहे ती विद्या गुरुंनी बोलावं आणि शिष्यांनी स्वीकारावं असं असलं पाहिजे. गुरु जे बोलतात ते शिष्य स्वीकारले स्वीकारे, पण प्रत्यक्ष शिक्षणात गुरुंना जे बोलता येत नाही ते देखील शिष्य शिकला पाहिजे. कित्येक गोष्टी बोलता येत नाहीत, सूक्ष्म शास्त्रांमध्ये तर हावभावावरून कळतं, डोळ्यांमधून कळतं, शब्दावरून कळतं. शब्द ज्या तऱ्हेने योजलेले आहेत त्यावरून शब्दांपेक्षा जास्त कळतं, भावनेतून कळतं. न शिकवलेलं देखील शिकता आलं पाहिजे. सगळं शिकवलं जाऊ शकत नाही. गुरुंना पळकारण्याची जर वृत्ती असेल सर्व अंगाने, तर ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं अर्जुनाचं शिष्यत्वाचं श्रवणाचं की भगवंतांचं सांगणं देखील कमी, इतका त्याचा श्रवण भाव व्यापक होता. सर्व बाजूंनी जळून भगवंतांच्या शब्दाला तो कैदाळत असे हा शिष्यभाव द्रोणाचार्य जेव्हा शिकवत होते तेव्हा अर्जुनाच्या ठिकाणी होताच. न शिकवलेलं शिकणं याला साधलं सर्वांना माहीत असलेलं उदाहरण म्हणजे तो पक्षाचा डोळा. तुम्हाला काय दिसत आहे असं म्हटल्यानंतर मला फक्त डोळा दिसतो आहे हे जेव्हा अर्जुन म्हणाला तर द्रोणाचार्यांनी शिकवलेलं नव्हतं की फक्त डोळा पाहायचा आहे. गुरु जे सांगतात त्याच्यापेक्षाही अधिक समजणं, ते सांगणं हे सूत्रमय असतं, त्याच्यापेक्षा अधिक समजत गेलं पाहिजे तर पारंगतता येते. गुरुंनाच असं वाटलं पाहिजे की माझ्याकडून मी सांगायचं राहिलं पण याला समजलं. असा शिष्य अर्जुन होता. म्हणजे भरत भीष्म द्रोणांचे वर्तक असे.
सद्भक्त श्रीयुत अभिजित धोंडफळे, सद्भक्त श्रीयुत श्री विनय वेदपाठक आणि साठे सर या सर्व मंडळींचे मंडळाकडून आभार व्यक्त करते. आता सद्भक्त हर्षवर्धन जोशी आपल्या पुढे अभंग सादर करणार आहे.
राजस सुकुमार मदनासा पुतळा राजस सुकुमार मदनासा पुतळा रवि शशिकळालो पलिया राजस सुकुमार मदनासा पुतळा राजस सुकुमार मदनासा पुतळा कस्तुरी मळवट चंदनाची उटी कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंठी रुळे माळकंठी वैजयंती राजस सुकुमार मदनासा पुतळा राजस सुकुमार मदनासा पुतळा राजस सुकुमार मदनासा पुतळा मुकुट कुंडले श्रीमुख शोभले मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सुखाचे ओतले सकळ ही राजस सुकुमार मदनासा पुतळा राजस सुकुमार मदनासा पुतळा रवि शशिकळालो पलिया राजस सुकुमार मदनासा पुतळा राजस सुकुमार मदनासा पुतळा कासे सोनसळा पांघरे पाटोळा कासे सोनसळा पांघरे पाटोळा घन नीळ सावळा घन नीळ सावळा बाईयानो राजस सुकुमार मदनासा पुतळा राजस सुकुमार मदनासा पुतळा राजस सुकुमार मदनासा पुतळा सकळ ही तुम्ही भागे की सवा सकळ ही तुम्ही भागे एकी सवा सकळ ही तुम्ही भागे एकी सवा तुका म्हणे जीवा जीवा तुका म्हणे जीवा धीर नाही राजस सुकुमार मदनासा पुतळा राजस सुकुमार मदनासा पुतळा रवि शशिकळालो पलिया राजस सुकुमार मदनासा पुतळा राजस सुकुमार मदनासा पुतळा राजस सुकुमार मदनासा पुतळा राजस सुकुमार
या गोड अभंगानंतर स्वामीजींना आणि मधुराताईंना हार अर्पण आणि औक्षण करण्याचा कार्यक्रम होईल. मी सद्भक्त श्रीयुत रवींद्र जोशी आणि सद्भक्त सौभाग्यवती लीनाताई जोशी यांना विनंती करते की त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात स्वामीजींना आणि मधुराताईंना हार अर्पण करावे आणि औक्षण करावं. रवींद्रदादा आणि लीनाताई नियमित केंद्रात येतात आणि मंडळाच्या विविध सेवांमध्ये त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वच जण स्वामीजींचं मनोगत ऐकायला उत्सुक आहोत. 55 वर्षांच्या काळात स्वामीजींनी त्यांच्या जीवनात बोधाच्या अंगाने अद्वितीय उंची गाठलेली आहे. त्यांचं जीवन ध्रुव ताऱ्याप्रमाणे आपल्याला मार्गदर्शक ठरलं आहे. स्वामीजी, तुमच्या जीवनाने प्रेरित होऊन आमच्या सर्वांचंही जीवन असंच घडावं अशी आपल्या नम्रचरणी प्रार्थना. स्वामीजींच्या वर्धापनदिनी स्वामीजींनी आपल्याला एक काव्यरूपी भेट दिली आहे. स्वामीजींच्या आशीर्वचनानंतर माननीय प्राचार्य डॉक्टर मुकुंदराव तापकीर सर त्याचे गायन करतील. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. मी स्वामीजींना विनंती करते की त्यांनी आम्हाला आशीर्वचन द्यावे.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. आज आपण सर्वजण मोठ्या प्रेमानी माझा वाढदिवस साजरा करता आहात. 22 मे रोजी माझ्या जीवनाला 55 वर्ष पूर्ण झाली. एकेकाळी खरंच केदार म्हणाला तसं वाढदिवस आला आणि गेला याचा आम्हाला पत्ता नसे यावर्षी 22 मे च्याही आधीपासूनच माझा वाढदिवस साजरा व्हायला सुरुवात झाली. 21 तारखेला आपलं युएसएचं केंद्र होत आणि त्या केंद्रामध्ये माझा वाढदिवस साजरा करण्यात आला. मी त्याच्यामध्ये उपस्थित होतो. टेलिफोनिक असं ते केंद्र असतं, कॉन्फरन्स वजा. त्याच दिवशी बालसाधकांचं उन्हाळी शिबिर अर्ध्या दिवसाचं असं याच वास्तूमध्ये साजरा झालं. त्यावेळेला माझा वाढदिवस झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थातच 22 मेला मंगळवारी सकाळी मी ध्यानाला नेहमीप्रमाणे खाली आलेला असताना अचानक सर्व मंडळींनी वाढदिवस साजरा केला. आरके शेठांचं एक सुंदर असं मनोगत त्या दिवशी झालं. आजचा हा कार्यक्रम आहेच आणि मला असं माहितीये की अजूनही एखादा कार्यक्रम होणार आहे. माझ्या असं लक्षात आलेलं आहे की समूहाच्या व्यापक इंटरेस्ट करता, हिता करता असे कार्यक्रम सादर होतात. यात व्यक्ती म्हणून माझा गौरव तुम्ही सर्व करता हा निश्चितपणाने आहेच. तरी देखील एका व्यापक अशा इंटरेस्ट मध्येच हा कार्यक्रम साजरा होतो. याचं कारण आपल्या सगळ्यांना जीवन जगण्यासाठी एक प्रेरणा हवी असते, एक ध्येयमूर्ती हवी असते. त्या ध्येयमूर्तीच्या ठिकाणी आपण सगळ्या गुणांची कल्पना करतो. आपल्याला हवे आहेत असे सगळे गुण त्या मूर्तीच्या ठिकाणी आपण पाहतो आणि त्या मूर्तीला समोर ठेवून आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न आपण करत असतो. आपल्या सगळ्या परिपूर्णतेची कल्पना, आपल्याला अपेक्षित असलेल्या गुणांची कल्पना आपण अशा वेळेला करतो. तसं तुम्ही माझ्याकडे पाहता आहे मला माहित आहे. मात्र माझ्या पक्षी अशी ध्येयमूर्ती आहे ती म्हणजे माझे सद्गुरु स्वामीजी. तरी देखील मगाच्या शब्दाप्रमाणे एका व्यापक इंटरेस्ट मध्ये मी देखील या वाढदिवसाचा उपयोग माझ्या गुणांच्या संवर्धनाकरता करून घेतो. जे ध्येय तुमच्याकडून व्यक्त झालेलं असतं तर ते ध्येय माझ्याकडूनही पार पडो अशा बुद्धीने मी या कार्यक्रमाकडे पाहतो. कारण या प्रकारचे गुण अंगी आले तर तुमच्याप्रमाणे माझ्या जीवनात मलाही लाभ मिळणार आहे. हे गुण संतांचे आहेत, संतांच्या ठिकाणी असणारे आहेत. मला असं आठवतं की अगदी तरुण वयात वडिलांनी दिलेल्या प्रेरणेमुळे, आई वडिलांनी केलेल्या संस्कारामुळे, माझ्या आजीने देखील केलेल्या संस्कारामुळे मला न कळतच आपलं जीवन परिपूर्ण घडावं अशा प्रकारची एक स्फूर्ती किंवा प्रेरणा निर्माण झाली आणि आपल्या परिपूर्णतेच्या जीवनाकडे पाहण्याची कल्पना मी खरंच केलेली होती. ही परिपूर्णता गाठणं अशक्य आहे स्वतःच्या शक्तीनी हे देखील मला माहीत होतं. तरी देखील आई वडिलांचे जे संस्कार होते, दासबोधाचं वाचन होत, स्वामीजींना भेटण्यापूर्वी काही ग्रंथ वाचून केलेल्या साधना होत्या, देवभक्ती बरोबर देशभक्तीचे म्हणजे त्यागाचेही संस्कार माझ्यावर झालेले होते, सद्गुण जोपासण्याचा प्रयत्न करतच होतो. त्यामुळं आपले हात आपण मारत आपल्या शक्तीने खरं म्हणजे प्रत्येकामध्येच ती थोडी बहुत असते तिप्पत शक्ती मी प्रयत्न करत होतो. मात्र हे प्रयत्न पूर्ण होण्याची शक्यता किंवा खात्री मला प्रथम वाटली जेव्हा स्वामीजी भेटले तेव्हा. त्यांच्या सहवासात फार जादू होती. त्यांचा सहवास फार प्रेरक आणि फार आश्वासक होता. त्यांच्या सहवासात ईश्वर भाव आपला आपण जागा होत असे. त्यांच्याकडे पाहून समजायचं की मूर्तिमंत विवेक म्हणजे काय असत. त्यांच्याकडे पाहून असं समजायचं की प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला किती उत्तम रीतीने किती सफाईदारपणाने करता येऊ शकतात. त्यांच्या सहवासात एकूणच आपण सर्वच निश्चिंत होतो तसा मीही त्यांच्या सहवासात एक प्रकारे अतिशय निश्चिंत झालो. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरून या चालो वाटे आम्ही तुझाची आधार चालविसी भार सवे माझा बोलो जाता बरळ करीसी ते नीट केली लाज धीट केलो देवा नेली लाज धीट केलो देवा अवघे जनमज झाले लोकपाळ सोयीरे सकळ प्राण सखे तुका म्हणे आता खेळतो कौतुके झाले तुझे सुख अंतर्बाही. तसं मला वाटायला लागलं की जिथं जिथं म्हणून मी जातो तिथं तिथं स्वामीजी आपल्या संगतीमध्ये आहेत. आपले सांगाती ते होऊन राहिलेले आहेत. त्यांच्या संगतीमध्ये आपण आहोत सुरक्षित आहोत आणि प्रत्येक प्रसंगातून हात धरून ते मला चालवतात. माझ्या चालण्याला त्यांचाच आधार आहे. आणि माझा सगळा भार घेऊन ते मला चालवतात जशी आई मुलाचा सगळा भार पेलते आणि मुलाला पावलं टाकायला लावते. अशा प्रकारे स्वामीजींवर पूर्ण अवलंबित्व असलेलं असं माझं जीवन आहे. आज तागायत ते तसंच आहे. स्वामीजी जे सांगाती होते ते मला कसे भासले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की देश काळ वर्तमान अवघे मजसी करूनी अभिन्न जैसा वायू होऊनी गगन गगनीची विचरे ऐसे निजे निज ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद रूपा मनी साठवुनी माते चित्ते मीची जाहले मियाची प्राणे झाले जीवो मरो विसरले बोधाची या भुली. देश काळ वर्तमान हे सर्व त्यांचं परमात्म्याशी अभिन्न झाल्याचं पाहत होत. त्यांचं वर्तमान परमात्म्याशी अभिन्न होतं. ते जिथं राहत होते तिथंच अवतीभोवती परमात्मा होता निःसंशयपणाने. ते जिथं जातील तिथं परमात्मा त्यांच्या बरोबर जात असे असा भाव होता. तयांचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद सदेह सच्चिदानंद का नो हावा तो. अशा प्रकारे ते परमात्म्याशी अभिन्न आहेत असं जाणवत असे. त्यांना त्यांचं स्वतःचं ज्ञान त्यांच्या स्वतःच्या ठिकाणी निज ज्ञान परमात्म्याचं पण त्यांच्या ठिकाणी उदयाला आलेलं त्या ज्ञानाने ते अतिशय निश्चिंत असत. माझा 55वा वाढदिवस तुम्ही साजरा करत आहात, ते आपल्या सद्गुरूंकडे वयाच्या 51व्या वर्षी गेले. त्यांच्या वयाच्या 56व्या वर्षी स्वामीजींनी त्यांना उत्तराधिकार दिले. त्यांनी जेव्हा कार्य सुरू केलं तेव्हा ते 58 वर्षांचे होते. पण त्यांच्यासारखं निश्चिंत कोणी मी पाहिलं नाही. आणि त्या वयामध्ये, इतक्या पुढे गेलेल्या वयामध्ये, तरुणांनाही लाजवेल अशा प्रकारचं फार झपाट्याने काम त्यांनी उभं केलं. सर्व लोकांच्या प्रती ते परमात्मा आहेत असाच त्यांचा भाव होता, त्यांच्या डोळ्यातून तो दिसत असे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की चित्ते मीची जाहले, मियाची प्राणे झाले, जीवो मरो विसरले बोधाची या बोली, असे स्वामीजी होते. त्यामुळे त्यांची संगत ही तशीच होती. त्यांची संगत जीवन आणि मरण विसरणारी, विसरायला लावणारी अशी होती. त्यांच्या बोधाची जी भूल होती, त्या बोधाच्या भूलींनी स्वतःचं जीवन मरण नव्हे तर त्यांच्या बोधाची भूल आलेल्या सगळ्यांना पडली. असं वाटायला लागलं की असं जीवन असायला पाहिजे. आणि मलाही असं आठवतं की मी माझे सगळे प्राण एकवटून त्यांचं झालो. त्यांच्या सान्निध्यामध्ये सत्वगुण एकवटला गेला आणि वर्धिष्णू देखील झाला. माझ्या साधनेमध्ये एवढंच नाही तर मला असं वाटतं की माझ्या अस्तित्वामध्ये त्यांनी त्यांची चेतना फुंकली की ज्यामुळं मी त्यांच्या अगदी अगदी एकांतात गेलो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, जे गुरु शिष्याची या एकांती अक्षरा एकाची वदंती, ते मेघाची परी त्रिजगती गर्जती सैंघ, तसा त्यांच्या एकांतामध्ये आपण गेलो असा भास व्हायचा. जणू संपलो, अंगा जीवानी आपण विरून गेलो. आणि त्यामुळे त्यांच्या केवळ सहवासामुळे एक प्रकारच्या महासुखाने आपण भरून गेलो अशी भावना होत असे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की जिथं भक्त आणि भगवंत असतात किंवा जिथं गुरु आणि शिष्य असतात तिथं असंच घडतं. पैगा भक्तासी माझे कोड, मज तयाचे अनन्य गतीची चाड, काजे प्रेमळांचे साकड आमुचे घरी, पाहे पा स्वर्ग मोक्ष उपायिले, दोन्ही मार्ग तयांची वाहणी केले, आम्ही अंगही शेषा वेचिले लक्ष्मीची, परी आपण पे वीण एक, ते तैसेचे सुख साजुक, सप्रेमळा लागी देख ठेविले जतन. तस प्रेमळांसाठी जतन करून ठेवलेलं अतिशय साजूक सुख, आपण पे वीण कुठल्याही अहंते शिवाय असणार असं ते सहज देऊ शकत होते. मला असं वाटतं की स्वामीजींनी माझा पत्कर घेतलेला आहे. तो जर घेतला नसता तर मी यशस्वी झालो नसतो. त्यामुळे माझ्या यशामध्ये त्यांनी माझा घेतलेला पत्करच कारणीभूत आहे. माझी साधना स्वामीजींच्या संगतीमध्ये त्यांच्या कृपेमुळे झाली. मी लहान वयात त्यांच्या पुढे आलो. 19व्या वर्षी मी त्यांच्याकडे आलो. मी शिकत होतो, माझं शिक्षण त्यांच्या समोर संपलं, मला नोकरी त्यांच्या समोर लागली, माझा विवाह त्यांच्या समोर झाला, माझा संसार त्यांच्या समोर सुरू झाला. त्यांच्या समोर बसून मी निरूपणाला सुरुवात केली. ते कौतुकाने ऐकत असत. त्यांच्या समोर बसून मी प्रवचन करायला यथाकाल सुरुवात केली. त्यांच्या नजरेखाली मी वाढलो आणि मी थोडाही इकडं तिकडं झालेला त्यांना खपत नसे. त्यांनी मला मी भरोसा ठेवण्यासाठी योग्य असं मानलं. त्यांच्या वचनाच्या बाहेर मी जराही गेलो नाही. स्वामीजी असं म्हणत असत की ही अजून मुलं आहेत, वयानी लहान आहेत असं म्हणत असत. अडचण एवढीच आहे की ही वयानी लहान आहेत. ही प्रत्यक्षात जरी साधनेने मोठी असली तरी देखील वय मोठं झाल्याखेरीज लोक यांना मोठं मानणार नाहीत असं म्हणत असत. आणि म्हणून असंही म्हणत असत की ही मोठी होईपर्यंत वयानी मी देह धरून राहणं आवश्यक आहे. आपण सगळ्यांनी ते ऐकलेलं आहे. तरी देखील देह धरून राहणं अशक्य झाल्यावर स्वामीजींनी देह ठेवला. आम्ही वयानी मोठे होईपर्यंत देह धरून ठेवण्याची त्यांची इच्छा तशीच राहून गेली. स्वामीजींनी देह ठेवला तेव्हा मी 39 वर्षांचा होतो. कामाला सुरुवात केली आणि लहान वय असलं तरी जी त्यांना काळजी वाटत होती त्यांनीच सांभाळलं असं मला वाटत. आणि त्यांनी कार्य देखील सांभाळलं. मला असं वाटतं की माझा संसार देखील स्वामीजींनी सांभाळला. 11 वर्षांपूर्वी मी जेव्हा VRS घेतली बँकेच्या नोकरीमधून तेव्हा मंदार 10वीच्या वर्गात गेलेला होता. 10वी झाला देखील नव्हता आणि केदार 8वी मध्ये गेलेला होता. आता मुलांची शिक्षण संपली, त्यांची मुलाखत तुमच्या बरोबरच मी देखील ऐकली. तुला वेगळी वागणूक दिली म्हणून रागवू नकोस. तुम्हाला दोघांना एकाच गुणांनी घडवायचं होतं म्हणून मला ते आवश्यक वाटलं. वागणुकीत असलेला भेद देखील एका हेतू करता होता. आता मुलं नोकरीला देखील लागली. एका प्रकारे दरम्यानच्या काळातला माझा संसार देखील स्वामीजींनी सांभाळला असं मला वाटत. आता मंदारनी सांगितलं अनेक प्रसंग असे झाले. आमची तशी सत्व परीक्षा पाहणारेच झाले. स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा, माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचा 25वा वर्धापन दिन, त्याच्या शेवटच्या दिवशी पारायणाच्या आणि मोठ्या समारंभाच्या, तो समारंभही सुरू व्हायच्या आधी पहाटेच माझे वडील गेले. सांसारिक अडचणी तर प्रत्येकालाच येतात. मला असं वाटतं की स्वामीजींनीच या सर्व प्रसंगी माझी बुद्धी सांभाळली. काम करताना आणि निर्णय घेताना सर्वात कठीण गोष्ट असते, कारण तुमचा निर्णय काही जणांना आवडत असतो आणि काही जणांना आवडत नसतो. हे कोणाही बाबत घडतच घडतं. त्यावेळेला अविचल राहून आपले निर्णय राबवण्याची बुद्धी देखील स्वामीजींनी दिली आणि अनुकूलता आली तरी देखील स्थिर राखण्याचं काम स्वामीजींनी केलं असं मला वाटत. माझा संसार त्यांनी सांभाळला, त्यांचं कार्य प्रत्यक्षतः यथाशक्य सांभाळण्याचा मी प्रयत्न करत होतो, तर त्यांच्या कार्याच्या कृपेने माझा संसार सांभाळला गेला. माझं जीवन नंदा दीपाप्रमाणे तेवत राहावं अशी मी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो. मला हे माहित आहे की केवळ माझ्याकडे पाहून तुम्ही तुमचं जीवन जगता किंवा योजता, तुम्ही मला मोठं समजता, पण मला हेही पक्कं माहिती आहे की मी तुमच्या समोर केवळ स्वामीजींनी मला ठेवलेलं आहे म्हणून आहे. खर तर त्यांचंच आपल्या सगळ्यांवर लक्ष आहे, तेच आपलं जीवन घडवतात अशी श्रद्धा आहे. नाहीतर मी कोणाला अनुग्रह देऊन त्याला शांती लाभेल असं कसं शक्य आहे. ते आपल्या पाठीशी सदा सर्व काळ असतील मला माहित नाही, पण आता माझा तथाकथित लहानपणाचा काळ संपलेला आहे असं मला वाटतं. 55 वर्ष म्हणजे जरा तरी बऱ्यापैकी, खरं म्हणजे 60. मी या माझ्या मनोगताचा शेवट मी पूर्वी केलेल्या एका काव्यात एखाद दुसरं कडवं म्हणून करीन, कारण नंतर मुकुंदराव मी केलेलं एक काव्य म्हणणारच आहेत. सगळं काव्य मी म्हणणार नाही. प्रेम भावांतरात श्रद्धेचे कवचवरी जीवन पथ अनुसरिता तमनी बिड जाय दुरी प्रेम भाव तरात काय उणे आम्हासी अंकुरली गुरु भक्ती प्रीतीच्या वाटेवर गिवसित ये निज शांती एक ध्येय एक लक्ष भाव अढळ अंतरी जीवन पथ अनुसरिता तमनी बिड जाय दुरी प्रेम भाव करा. हरी 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 स्वामी जी. ही जी काव्य आहेत ही काव्य मला मुकुंदराव करायला लावतात बर का. दर वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या वेळेला त्यांनी जणू मुक्त्यार पत्र घेतलेलं आहे की मी काव्य करायचं आणि त्यांचं गायचं त्यांनी गायचं. कार्यक्रम समिती वगैरे सगळी बाजूला आणि मीही ते मला चाली पुरवतात.
खरं नाही
त्या चालींवर मी काव्य करतो आणि मग ते या समारंभात गातात. हरी
तुम्ही काव्य करायचं आणि मी गायचं हे आता मला वाटतं अलिखित झालेलंच आहे. तुमची सुट्टी नाही माझी सुट्टी नाही. जन्मो जन्मी नो हे सतका. गुरु सेवा व्रत धरुनी निरंतर रमले जेते धन्य खरो खर रमले जेते धन्य खरो खर नाही धरिली साड धनाची आस त्यागिली मान कीर्तीची शुद्ध भावना आत्महिताची ठेवून जडले होनी किंकर रमले जेते धन्य खरो खर गुरु कृपेने पूर्ण जाहले उन्मनी अनुभव लाधुनी झाले प्रसन्नतेने जगीवतले प्रेम सुखाची करुणी पाखर रमले जेते धन्य खरो खर देह भाव झड झडूनी जाऊनी आत्मभावना दृढतर होनी गुरु भक्तीतची जाता विरुनी आतून गेला त्या भव सागर रमले जेते धन्य खरो खर माया ममता जगत पसारा सोहम बोधे सारुनी सारा ज्ञान दीप उजळुनी अंतरा निज आनंदी राहुनी या स्थिर रमले जेते धन्य खरो खर भागे ऐसा सेवक भावे विनतुनी पाई दास करावे
मकरंदा हे पसाय द्यावे, मकरंदा हे पसाय द्यावे, हीच प्रार्थना श्री चरणावर रमले जेते धन्य खरोखर। गुरु सेवा व्रत धरुनी निरंतर रमले जेते धन्य खरोखर, रमले ते धन्य खरोखर, रमले जे ते धन्य खरोखर, रमले जे ते धन्य खरोखर। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।